नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या सायंकालीन बातमीपत्रात मी जीवन दराडे आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद. राज्यातल्या 5 मतदारसंघात 5 वाजेपर्यंत सरासरी 54% मतदानाची नोंद. तिसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली. उस्मानाबाद इथं 50 अर्ज दाखल. चौथ्या टप्प्यात औरंगाबाद इथं आज 6 अर्ज तर जालन्यात 1 अर्ज दाखल. आणि दुसऱ्या टप्प्यातलं मतदान आठवडाभरावर. नेत्यांच्या सभा तसंच प्रचार फेऱ्यांना वेग. आता सविस्तर बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या उमेदवारांचं भवितव्य आज मतदान यंत्रात बंद झालं. राज्यातल्या नागपूर, भंडारा गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली चिमूर आणि रामटेक या 5 मतदारसंघात आज शांततेत मतदान झालं. सकाळी 7 वाजेपासूनच मतदारांनी मतदान केंद्रावर हजेरी लावली होती. ठिकठिकाणी मतदारांच्या रांगा दिसून आल्या. दिव्यांग तसंच ज्येष्ठ मतदारांना सुलभपणे मतदान करता यावं यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. गडचिरोली तसंच भंडारा गोंदिया मतदारसंघातल्या अतिदुर्गम भागात सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती. गडचिरोली मतदारसंघाच्या दुर्गम भागातून ईव्हीएम आणि मतदान पथकांना हेलिकॉप्टरनं गडचिरोली इथं आणण्यास सुरुवात झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. इतरत्र सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती. विदर्भातल्या या सर्व मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 54.58% मतदान झालं. यापैकी सर्वाधिक सुमारे 65% मतदान गडचिरोली चिमूर इथं तर त्याखालोखाल भंडारा गोंदिया मतदारसंघात 56.87% मतदानाची नोंद झाली. चंद्रपूर इथं 55.11% मतदान नोंदवलं गेलं. रामटेक इथं 52.38% तर नागपूर इथं सर्वात कमी 48% मतदानाची नोंद झाली. गोंदिया आणि नागपूरमध्ये काही मतदान केंद्रावर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र बंद पडल्याच्या काही घटना घडल्या. त्यामुळे मतदान सुरू होण्यास उशीर झाला. मात्र काही काळातच त्रुटी दूर करून मतदान सुरळीत सुरू झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. गोंदिया जिल्ह्यातल्या नक्षलग्रस्त भागात बबई इथं दुपारी 3 वाजता मतदानाची वेळ संपल्यावर आलेल्या एका वृद्ध मतदारानं मतदान करू देण्याचा आग्रह करत पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं याबाबतच्या बातमीत म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपली. या टप्प्यात 94 मतदारसंघांमध्ये 7 मे रोजी मतदान होणार आहे. यामध्ये राज्यातल्या उस्मानाबाद, लातूर, रायगड, बारामती, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या मतदारसंघाचा समावेश आहे. लातूर लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ शिवाजी काळगे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी माजी मंत्री अमित देशमुख, राज्यसभेचे खासदार चंद्रकांत हंडोरे यांची उपस्थिती होती. शहरातील गंजगुलाई ते डॉ बाबासाहेब आंबेडकर पार्क टाऊन हॉलपर्यंत मिरवणूक काढण्यात आली. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार अर्चना राणा जगजितसिंह पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. या मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी 36 जणांनी 50 उमेदवारी अर्ज दाखल केल्याची प्राथमिक माहिती जिल्हा निवडणूक प्रशासनानं दिली आहे. लातूर मतदारसंघातही 49 अर्ज दाखल झाल्याचं वृत्त आहे. सांगली लोकसभा मतदारसंघासाठी आज महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी अर्ज दाखल केला. यावेळी खासदार संजय राऊत तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार भाजपचे नारायण राणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. औरंगाबाद मतदारसंघातून आज 25 जणांनी 53 अर्जांची उचल केली तर आज 6 उमेदवारी अर्ज दाखल झाले. यात बहुजन महापार्टी आणि हिंदुस्थान जनता पार्टी असे 2 तर बाकी 4 अपक्ष उमेदवार आहेत. या मतदारसंघात 2 दिवसात 7 अर्ज दाखल झाले आहेत. आज संदीपान भुमरे यांच्या नावे 2 तर विनोद नारायण पाटील यांच्या नावे 1 अर्जाची उचल केली. बीड लोकसभा मतदारसंघासाठी आज 30 उमेदवारांनी 68 अर्जांची उचल केली. जालना मतदारसंघातून आज दुसऱ्या दिवशी 24 जणांनी 49 नामनिर्देशन पत्रांची उचल केली. काल आणि आज या 2 दिवसात 58 जणांनी 146 उमेदवारी अर्ज घेतले आहेत. दरम्यान आज मंगेश संजय साबळे या अपक्ष उमेदवारानं जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज सादर केला. शिर्डी लोकसभा मतदारसंघात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह माजी मंत्री शंकरराव गडाख उपस्थित होते।
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत। आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, युट्यूब आणि ट्विटरवर तसंच फेसबुक पेजवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता।
निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात मतदानाचा दिवस आठवडाभरावर आला आहे। प्रचारासाठी अखेरचे काही दिवस शिल्लक असल्यानं प्रचारसभांना वेग आला आहे। भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वर्धा मतदारसंघात तळेगाव इथं महायुतीचे उमेदवार रामदास तडस तसंच अमरावतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली। काँग्रेस आणि मित्रपक्षांची भूमिका कायम विकासविरोधी, शेतकरी विरोधी असल्याची टीका करत मोदी यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या विकासकामांचा आढावा घेतला। दरम्यान मोदी यांची उद्या 20 एप्रिलला नांदेड आणि परभणी इथंही प्रचारसभा होणार आहे। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशवासियांना 2047 स्वप्न दाखवत आहेत, मात्र ते इतरांची दिशाभूल करत असल्याची आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख विधिज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे। ते आज नांदेड इथं वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अविनाश भोशीकर यांच्या प्रचारार्थ नवा मोंढा इथं झालेल्या जाहीर सभेत बोलत होते। आगामी काळात आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याचं काम वंचित बहुजन आघाडीच करेल असा विश्वास आंबेडकर यांनी यावेळी व्यक्त केला। राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे। आज मुंबई इथं पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। नाशिक लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारात सहभागी होऊन महायुतीचा ताकद अधिक वाढवणार असल्याचं भुजबळ यांनी सांगितलं। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज उस्मानाबाद मतदारसंघातल्या महायुतीच्या उमेदवार अर्चना राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रचारासाठी प्रचार फेरी काढत जोरदार शक्तीप्रदर्शन केलं। तत्पूर्वी त्यांनी शमशुद्दीन ख्वाजा दर्ग्यात जाऊन प्रार्थना केली। नौदल उपप्रमुख व्हाईस अॅडमिरल दिनेश त्रिपाठी यांची भारतीय नौदल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। विद्यमान नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरिकुमार या महिन्याच्या 30 तारखेला निवृत्त होणार आहेत। त्रिपाठी यांनी विनाश, किर्च आणि त्रिशूल या भारतीय नौदलाच्या जहाजांचं नेतृत्व केलं आहे। धुळे शहरात आज स्वच्छ सर्वेक्षण 2024 अंतर्गत 19 प्रभागातील 41 सफाई कर्मचाऱ्यांचा उत्कृष्ट काम केल्याबद्दल सत्कार करण्यात आला। आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्या महानगरपालिकेत आरोग्य विभागातील कार्यालयात मुख्य स्वच्छता निरीक्षक राजेश वसावे आणि स्वच्छता निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र आणि गुलाब पुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। नांदेड तसंच हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे। निवडणूक कामाशी संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना 9 विधानसभा मतदारसंघात 24 एप्रिल रोजी नेऊन सोडणं तसंच 26 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पाडल्यानंतर परत आणण्यासाठी 108 बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे। सर्व मतदार अधिकारी तसंच कर्मचारी यांनी त्या मतदारसंघात नेमून दिलेल्या केंद्रावर 24 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजता उपस्थित राहण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे। छत्रपती संभाजीनगर महानगर क्षेत्रामध्ये बनावट दस्तऐवजांच्या आधारे अकृषिक परवानगी देण्याचे प्रकार होत असल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत। याबाबत छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त तथा विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड यांनी आढावा घेतला। दस्तऐवज नोंदणी विभागाकडे 15 ऑगस्ट 2019 पासूनच्या नोंदणीकृत दस्तऐवजांची कायदेशीर सत्यता तपासून अहवाल सादर करावा असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले। शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या। लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद। राज्यातल्या 5 मतदारसंघात 5 वाजेपर्यंत सरासरी 54% मतदानाची नोंद। चौथ्या टप्प्यात औरंगाबाद इथं आज 6 अर्ज तर जालन्यात 1 अर्ज दाखल आणि दुसऱ्या टप्प्यातल्या मतदान आठवडाभरावर नेत्यांच्या सभा तसंच प्रचार फेऱ्यांना वेग। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता। नमस्कार।